तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
स्वित्झर्लंडची दिग्गज कंपनी नेस्ले पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यामध्ये अडकली आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीचं मॅगी हे उत्पादन वादात अडकलं होतं. आता नेस्लेच्या सेरेलेक या उत्पादनामध्ये जास्त साखर असल्याची चाचणी अहवाल समोर आलाय. बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट.
सावधान, नेस्ले मुलांच्या आरोग्याशी खेळते का? बेबी फूड मध्ये भेसळ. मॅगी नंतर सेरेलॅक उत्पादन वादात. नेस्ले ही बहुराष्ट्रीय कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीचं उत्पादन मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण जास्त असल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी झाला होता. आता कंपनीचं बेबी फूड सेरेलॅक या उत्पादनावरून वाद झालाय. स्वित्झर्लंड सारख्या विकसित युरोपीय देशांमध्ये नेस्लेच्या उत्पादनांमध्ये साखर टाकली जात नाही, मात्र भारत, बांगलादेश आणि थायलंड सारख्या विकसनशील देशांमध्ये साखरेची भर घातली जाते असा आरोप होतोय. कंपनीचा हा भेदभाव समोर आल्यानंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला नेस्ले समूहाविरुद्ध योग्य कारवाई करण्यास सांगितलं. स्विस तपास संस्था पब्लिक आय आणि इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्कनं आशिया, आफ्रिका अँड लॅटिन अमेरिकेत विकल्या गेलेल्या कंपनीच्या बेबी फूड उत्पादनांचे नमुने बेल्जियमच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले होते. सार्वजनिक करण्यात आलेल्या या चाचणी अहवालात स्पष्टपणे म्हटलंय, नेस्ले कंपनी गरीब देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या दुधात जास्त प्रमाणात साखर घालते. नेस्लेच्या दोन सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बेबी फूडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असल्याचं आढळून आलंय. ही उत्पादनं ब्रिटन, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इतर विकसित देशांमध्ये मात्र साखरेशिवाय विकली जात आहेत. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन या देशांमध्ये मात्र कंपनीच्या उत्पादनांमध्ये नियमांचं उल्लंघन दिसून येत आहे. या अहवालानुसार भारतीय उत्पादनात 3 ग्रॅम साखर आढळून आली आहे, थायलंडमध्ये 6 ग्रॅम आणि फिलिपिन्समध्ये 7.3 ग्रॅम साखर असल्याचं आढळून आलंय.
मी ॲज अ पीडियाट्रिशियन सजेस्ट करेल की पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध गरजेचं असतं. वरून कोणतंही शुगर ॲड केलं तर बाळाला डायजेशनला प्रॉब्लेम होतो. पहिले 2 वर्ष बाळाला कुठल्याही प्रकारचं वरचे शुगरची एक्स्ट्रा गरज नसते. बाळ जे जेवण करतं त्याच्यातूनच कार्बोहायड्रेटमधून शुगर कन्वर्ट होतं, वरून शुगर द्यायची गरज नाही.
या अहवालाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय, आम्ही आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही आणि करणार नाही. साखर कमी करणं हे नेस्ले इंडियाची प्राथमिकता आहे. गेल्या 5 वर्षात आम्ही उत्पादनानुसार साखरेचं प्रमाण 30% कमी केल्याचा दावा कंपनीनं केलाय.
आता हे फूड रेग्युलेशन जर आपण स्ट्रॉंग केले इंडियामध्ये, जे इंटरनॅशनल स्टँडर्ड HACCP जे स्टँडर्ड आहे, ISO 22000 जे स्टँडर्ड आहे, तर हे स्टँडर्ड जर स्ट्रिक्टली फॉलो केले, नॉट जस्ट फॉर द सर्टिफिकेशन पर्पज बट त्याचं इम्प्लिमेंटेशन 100% जर केलं, तर आपण एक्सेस शुगर जी आहे तर ती आपण अवॉइड करू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ निगेल रोलिन्स यांनीही या तपासणीच्या निष्कर्षानंतर चिंता व्यक्त केली आहे. कंपनीचं हे पाऊल सार्वजनिक आरोग्य आणि नैतिक दृष्टिकोन या दोन्हींवर प्रश्न उपस्थित करते असं म्हटलंय. मुलांमध्ये साखरेचा लवकर संपर्क आल्यानं साखरेवर आधारित उत्पादनांचं आयुष्यभर आकर्षण होतं, ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर रोगांचा धोका वाढतो. 2022 WHO लहान मुलांसाठी अन्न उत्पादनांमध्ये साखरेचा समावेश करण्यावर बंदी घालण्याची सूचना केली होती. त्यामुळे घराघरात पोहोचलेलं सेरेलॅक बाळाला भरवताना आता पालकांनी थोडं जागरूक राहणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.